अवतारच्या रूपामध्ये घावला भगवंत.
देवाला पाहून लाजली
बानू.